नमस्कार, मी राजेश, इंडिया वन ATM टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर, मी थोड्या वेळापूर्वी 4,000 रुपये ट्रान्झॅक्शन केलं, पण पैसे कट झाले अकाउंटमधून, पण मला मनी रिसिव्ह नाही झाले.
मला समजत नाही हे तुमच्यासाठी फ्रस्ट्रेटिंग आहे. तुम्ही थोडा वेळापूर्वी 4,000 रुपये ट्रान्झॅक्शन केलन आणि पैसे तुमच्या अकाउंटमधून कट झाले, पण तुम्हाला रक्कम मिळाली नाही. हे खूप त्रासदायक असू शकतं. तुम्ही मला तुमच्या ट्रान्झॅक्शनबद्दल थोडं अधिक सांगू शकाल का? तुम्ही कोणत्या प्रकारची ट्रान्झॅक्शन केली होती? UPI द्वारे की का? ठीक आहे, हा NTM व्यवहार होता. तुम्ही NTM मधून व्यवहार केला होता आणि पैसे तुमच्या अकाउंटमधून कट झाले, पण तुम्हाला रक्कम मिळाली नाही. कृपया मला तुमच्या NTM ID बद्दल सांगा. तुम्ही NTM ID सांगू शकाल का?
हाँ, ATM ID आहे 6521-6609-0272-9027.
कृपया NTM ID एक एक अंक सांगाल का? NTM ID 652166 आहे का?
हो
ठीक आहे, तुम्ही दिलेली NTM ID 652166 नोंदवली आहे. आता कृपया मला तुमच्या व्यवहाराची तारीख सांगाल का? तुम्ही NTM व्यवहार केला होता त्या दिवशीची तारीख सांगा.
26 जानेवारी 2020.
ठीक आहे, तुमच्या व्यवहाराची तारीख 26 जानेवारी 2000 अँड 26 नोंदवली आहे. आता कृपया मला तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक सांगा. ठीक आहे, तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक 8989 नोंदवले आहेत. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की RBI नियमानुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. तुमची तक्रार नोंदवली आहे आणि तुमचा डॉकेट नंबर आहे 361172. आज याशिवाय इतर काही मदतीची गरज आहे का?
पैसे येतील ना? पण
आज तुमची मदत करून बरं वाटलं. इंडिया वन ATM सपोर्टला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा दिवस चांगला जावो.
पैसे दोन पण.